नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. केंद्रीय अर्थसंकल्पातून गरीब वंचित आणि समाजाच्या प्रत्येक घटकाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणार अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन. अर्थसंकल्प 2047 विकसित भारताच्या गरुड झेपेचा सशक्त आधार, पंतप्रधानांकडून अर्थसंकल्पाचं कौतुक. हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरच्या माध्यमातून राज्याच्या जीडीपीत वाढ होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास. आणि छत्रपती संभाजीनगर इथल्या 11व्या अजिंठा वेरुळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप. आता सविस्तर बातम्या. यंदाचा अर्थसंकल्प गरीब वंचित आणि देशाच्या प्रत्येक घटकाला विकासाच्या मुख्य प्रवाहात जोडणारा असल्याचं प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं. काल लोकसभेत अर्थसंकल्प सादर करताना सीतारामन यांनी या अर्थसंकल्पाच्या 3 कर्तव्यांकडे लक्ष वेधलं. देशाचा आर्थिक विकास गतिमान आणि चिरस्थायी करणं, जनतेला अधिक सक्षम करून समृद्धीच्या वाटेवर भागीदार करून घेणं आणि समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत विकासाचा लाभ पोहोचवणं हेच या अर्थसंकल्पाची 3 कर्तव्य असल्याचं सीतारामन यांनी सांगितलं. मुंबई पुणे आणि पुणे हैदराबादसह 7 द्रतगती रेल्वे मार्गिकांची घोषणा त्यांनी केली. या अर्थसंकल्पात औद्योगिक क्षेत्रात वाढ आणि आत्मनिर्भरतेवर भर देतानाच सेमीकंडक्टर सप्लाय चेन मजबूत करणं, ग्राम स्वराज योजनेतून ग्रामीण उद्योगांना चालना देणं, तसंच बायोफार्मा संशोधन, वस्त्रोद्योग, क्रीडा साहित्य, कंटेनर उत्पादन आणि हातमाग क्षेत्राला प्रोत्साहन देण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आलं आहे. अर्थसंकल्पाबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी तसंच विकास दरात वाढ करण्यासाठी 6 क्षेत्रांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न सरकारनं या अर्थसंकल्पातून केला. परदेशातल्या भारतीयांसाठी शेअर बाजारातल्या गुंतवणुकीच्या मर्यादेत वाढ प्रस्तावित करण्यात आली असून मधुमेह तसंच कर्करोग यासारख्या दुर्धर आजारांची औषधं कमी दरात उपलब्ध करून दिली जाणार आहेत. भारताला जागतिक बायोफार्मा उत्पादन केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी बायोफार्मा शक्ती ही योजना प्रस्तावित आहे. या अंतर्गत पुढील 5 वर्षात 10,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे. या माध्यमातून बायोलॉजिक्स आणि बायोसिमिलर्सच्या देशांतर्गत उत्पादनासाठी सक्षम परिसंस्था उभी करण्यात येणार आहे. देशभरात 5 ठिकाणी मेडिकल हब विकसित केले जाणार आहेत. पशुचिकित्सेला चालना देण्यासाठी जामनगर इथं WHO वैश्विक पारंपरिक चिकित्सा योजना राबवली जाईल. देशात आयुर्वेदाचं शिक्षण देणाऱ्या 3 नव्या संस्था उभारल्या जाणार असून पशुवैद्यक महाविद्यालय आणि रुग्णालयांसाठी भरीव अर्थसहाय्य दिलं जाणार आहे. लखपती दीदीच्या धर्तीवर महिला बचत गटांसाठी शीमा आर्ट सुरू करण्याची घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आली. खादी, हातमाग आणि हस्तकला क्षेत्राला बळकटी देण्यासाठी त्यांना जागतिक बाजारपेठेशी जोडण्याकरता आणि ब्रँडिंगसाठी महात्मा गांधी ग्राम स्वराज उपक्रम राबवण्याचा प्रस्ताव यंदाच्या अर्थसंकल्पात आहे. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या मदतीसाठी 2 आणि 3 श्रेणीतील शहरांमध्ये कॉर्पोरेट मित्र ही व्यवस्था उभारण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. कॉर्पोरेट मित्र या व्यवस्थेअंतर्गत सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना नियमांचं पालन करण्याची प्रक्रिया परवडणाऱ्या दरात पूर्ण करण्यासाठी मदत पुरवली जाईल. मासेमारीला प्रोत्साहन देण्यासाठी 500 सरोवरांचा विकास केला जाणार असल्याचं अर्थसंकल्पात सांगण्यात आलं. येत्या 5 वर्षात शहरी आर्थिक क्षेत्रावर 5,000 कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून 5 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये पायाभूत सुविधा वाढवण्याचा प्रस्ताव या अर्थसंकल्पात आहे. 200 वारसा औद्योगिक क्लस्टर्सच्या पुनर्जीवनासाठी या अर्थसंकल्पात विशेष योजना प्रस्तावित करण्यात आली असून उद्योगांच्या प्रोत्साहनासाठी 10,000 कोटी रुपयांचा SME विकास निधी प्रस्तावित असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं. परदेशी गुंतवणूक वाढवण्यासाठी गुंतवणूकदारांकरता विविध कर सवलती या अर्थसंकल्पातून जाहीर करण्यात आल्या. बांधकाम आणि पायाभूत सुविधा उपकरणांच्या उन्नतीसाठी नवीन योजना आणणं प्रस्तावित असून कंटेनर उत्पादनासाठी पुढील 5 वर्षात 10,000 कोटी रुपयांची तरतूद करण्याचा प्रस्तावही या अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. पुढच्या 5 वर्षात 20 नवे राष्ट्रीय जलमार्ग सुरू करण्यात येणार असून वाराणसी तसंच पाटणा इथं जहाज दुरुस्ती सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. देशभरातल्या 20 प्रसिद्ध पर्यटन स्थळांवर 10,000 गाईड्सची नियुक्ती केली जाईल. या गाईड्सच्या कौशल्य वाढीवरही सरकार विशेष भर देणार आहे.
परदेश प्रवासाच्या पॅकेजवर TDS मध्ये कपात करून ती 2% प्रस्तावित करण्यात आली आहे. अरुणाचल प्रदेश, आसाम, सिक्कीम, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये बौद्ध सर्किट विकसित करण्यासाठी विशेष योजना या अर्थसंकल्पात प्रस्तावित आहे. यामध्ये मंदिरं तसंच मठांचं संवर्धन, भाषा अनुवाद केंद्र तसंच यात्रेकरूंसाठीच्या सुविधांचा समावेश असेल.
या वर्षात सरकारला 36,50,000 कोटी रुपये एकूण महसूल प्राप्त होण्याचा अंदाज असून त्यातले 28,70,000 कोटी रुपये कर वसुलीतून मिळतील. येत्या आर्थिक वर्षात वित्तीय तूट 4.3% राहील असा अंदाज आहे. चालू आर्थिक वर्षासाठीचा कर संकलनाचा सुधारित अंदाज 34,00,000 कोटी तर खर्चाचा सुधारित अंदाज 49,60,000 कोटी रुपये असेल असं अर्थसंकल्पात म्हटलं आहे. सर्वसामान्य करदात्यांचं विशेष लक्ष असलेल्या आयकर संरचनेत या अर्थसंकल्पात कोणताही बदल प्रस्तावित करण्यात आलेला नाही. मात्र कर विवरणपत्रात दुरुस्ती तसंच कर विवरणपत्र भरण्याची विलंबित मुदत वाढवण्यात आली आहे. याबाबत सनदी लेखापाल उमेश शर्मा यांनी माहिती दिली. ते म्हणाले,
ITR जो 1 आणि 2 ज्याला आपण म्हणतो की सॅलरीड लोकांचा आहे, ज्याच्यामध्ये हाऊसिंग इन्कम आहे, बिझनेस इन्कम नसेल, त्यांना 31 जुलै पर्यंत ते भरता येतील. आणि ज्यांचं बिझनेस इन्कम आहे अशा लोकांना ऑडिट लागू नसेल तर त्यांना आता नवीन ड्यू डेट आलेली आहे, ती आहे 31 ऑगस्ट. ITR मध्ये प्रमुख बदल केलेले आहेत, नवीन फॉर्म सुद्धा येणार आहेत आणि एक अपडेटेड रिटर्न्स, तर पेनल्टी थोडी कमी करून ती 31 मार्च पर्यंत पण भरू शकता.
या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. हा अर्थसंकल्प 2047 विकसित भारताच्या गरुड झेपेचा एक सशक्त आधार असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. सुधारणांच्या प्रक्रियेला ऊर्जा आणि गती देणारा हा युवा अर्थसंकल्प असल्याचं नमूद करताना पंतप्रधान म्हणाले,
यह युवा शक्ति बजेट है, उसमें युवा की सोच भी है, युवा के सपने भी है, युवा का संकल्प भी है और साथ साथ युवा की गति भी है. बजट में जो प्रावधान किए गए हैं उससे अलग अलग सेक्टर्स में लीडर्स, इनोवेटर्स और क्रिएटर्स तैयार होंगे. भारत को दुनिया का डेटा सेंटर हब बनाने के लिए टैक्स में बड़ी छूट की घोषणा की गई है. मैं भारत के युवाओं को विशेष तौर पर इस बजट की बहुत बहुत बधाई देता हूं.
आत्मनिर्भर आणि विकसित भारत ही फक्त एक घोषणा नाही तर सरकारचा संकल्प असल्याचं या अर्थसंकल्पातून सिद्ध होतं असं प्रतिपादन केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा यांनी केलं. हा अर्थसंकल्प प्रत्येक क्षेत्राला, प्रत्येक वर्गाला आणि प्रत्येक नागरिकाला सशक्त करण्यासाठी एक भक्कम आराखडा असल्याचं शहा यांनी आपल्या सामाजिक माध्यमावरच्या संदेशात नमूद केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा अर्थसंकल्प विकसित भारताकडे दमदार पाऊल टाकणारा असल्याची प्रतिक्रिया नोंदवली. या अर्थसंकल्पातून राज्याला सुमारे 1,00,000 कोटी रुपये मिळणार असल्याचं ते म्हणाले. द्रुतगती रेल्वे मार्गिकांमुळे GDP मोठी वाढ होईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
मुंबई पुणे हायस्पीड कॉरिडॉर, त्याची घोषणा झाली आहे. पुणे हैदराबाद हायस्पीड कॉरिडॉरमुळे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचं जे क्षेत्र आहे आणि मराठवाड्याच्या क्षेत्राला देखील त्याचा एक फायदा होईल. सर्वाधिक वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था पुन्हा एकदा भारत प्रस्थापित झालेला आहे 7%च्या ग्रोथ रेटमुळे. आणि वित्तीय तूट ही 4.5% आत आणण्यात पुन्हा एकदा अर्थमंत्र्यांना यश मिळालेलं आहे.
यंदाचा अर्थसंकल्प हा दलित आदिवासींच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी अत्यंत महत्वपूर्ण असून ग्रामीण भागाचा विकास करणारा, लघुउद्योगांना चालना देणारा अर्थसंकल्प असल्याचं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. माजी अर्थराज्यमंत्री डॉ भागवत कराड यांनी या अर्थसंकल्पात शेती, सहकार, पायाभूत सुविधांसाठी मोठ्या प्रमाणावर तरतूद करण्यात आली असल्याचं सांगितलं. माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांनी केंद्रीय अर्थसंकल्पाचं स्वागत करतानाच जिल्हा सामान्य रुग्णालये अधिक उन्नत करून जास्तीत जास्त अतिदक्षता विभाग उभारण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतल्याचं नमूद केलं. तर आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी अर्थसंकल्पातील तरतुदींमुळे छोट्या शहरांच्या विकासाच्या कार्यक्रमाला नवी गती मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी हा अर्थसंकल्प महाराष्ट्रासाठी घोर निराशादायी असल्याची टीका केली. तर या अर्थसंकल्पात रोजगार निर्मितीसाठी ठोस उपाययोजना नसल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी हा अर्थसंकल्प म्हणजे वाटाण्याची अक्षता असल्याची टीका करत या अर्थसंकल्पात सरकारनं शेतकरी, युवक, मध्यमवर्ग आणि सामान्य नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यात विविध क्षेत्रात कार्यरत मान्यवरांनी या अर्थसंकल्पाचं स्वागत करत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
छत्रपती संभाजीनगर इथले CII आणि CMIA माजी अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी यांनी या अर्थसंकल्पाचं स्वागत करत अर्थसंकल्पामुळे थेट परकीय गुंतवणूक वाढण्यात मदत होईल असा विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले,
मोठी आकडेवारी, लोकप्रिय घोषणा या पलीकडे जाऊन कामाची दिशा दर्शवणारा गुणात्मक अर्थसंकल्प असं या अर्थसंकल्पाचं वर्णन करता येईल. बायोफार्मसी, सेमीकंडक्टर आणि खनिज उद्योग यावर फोकस ठेवण्यात येणार आहे येत्या 10 वर्षांसाठी आणि हे देशाच्या टेक्नॉलॉजीच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आणि उपयोगी ठरणार आहे. विविध टॅक्सची आकडेवारी आणि सिस्टीम मधले बदल स्वागतार्ह आहेत. क्लाउड सर्व्हिसेसला टॅक्स फ्री केलेलं आहे, त्यामुळे भारताचं डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर स्ट्रॉंग होणार आहे आणि या तीनही बाबीमुळे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट अजून मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे येऊ शकतील.
बांधकाम व्यावसायिक विवेक देशपांडे यांनी या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना मराठवाड्यात रोजगाराच्या संधी वाढणार असल्याचं सांगितलं. ते म्हणाले,
शेतकऱ्यांसाठी शेती उद्योगाला चालना देणारं हे असं बजेट आहे. रस्ते काम यावर्षी गुंतवणूक ही चालूच राहणार असून सरकारचा एकूण खर्च ह्याच्यावर 41 लाख कोटीच्या वर होणार आहे. रस्ते, पाणी, वाहतूक यासारख्या इन्फ्रास्ट्रक्चरवर 17 लाख कोटीपेक्षा आपला जास्त खर्च होणार आहे आणि याचा फायदा मराठवाड्यासारख्या भागाला जास्त होणार आहे कारण इथं अधिक रोजगार निर्माण होणार आहेत.
लातूरच्या जयक्रांती महाविद्यालयाचे प्राचार्य प्रशांत घर यांनी अर्थसंकल्पातल्या शैक्षणिक तरतुदींचं स्वागत करत संशोधन गुणवत्ता तसंच शिक्षक प्रशिक्षणाकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त केली.
बजेट शिक्षण क्षेत्रात पर्याप्त उन्नतीशील आणि समग्र दृष्टिकोनाने मांडला गेला आहे. निधी वाढ तसेच मुलींना कौशल्य आधारित शिक्षणाला, डिजिटल सक्षमीकरणाला आणि रोजगार योग्य शिक्षणाला प्राथमिकता देणे ही देशाच्या भविष्यातील प्रगतीची दिशा आहे. या बजेटमध्ये शिक्षण आणि रोजगार याचा अंतर कमी करण्याचा लक्षात घेतलेला प्रयत्न स्पष्ट दिसतो. मात्र पुढील टप्प्यात संशोधन गुणवत्ता, शिक्षक प्रशिक्षण आणि ग्रामीण भागातील अंमलबजावणी यावरही सरकारने लक्ष देणे गरजेचे आहे.
बचत गटांसाठी जाहीर झालेल्या शी मार्ड या योजनेबाबत परभणीच्या मानवत तालुक्यात कोल्हा इथल्या महिला बचत गटाच्या सदस्या वंदना भोसले यांनी आपली प्रतिक्रिया या शब्दात व्यक्त केली.
अर्थसंकल्पात सरकारने बचत गटांच्या महिलांसाठी शी मार्ड स्थापना करण्याची घोषणा केली. यामुळे ग्रामीण भागात बचत गटाच्या माध्यमातून उत्पादित होणाऱ्या वस्तू विक्रीसाठी हक्काचं ठिकाण मिळणार आहे. त्यामुळे मी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आभार मानते.
छत्रपती संभाजीनगर इथल्या 11व्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा काल समारोप झाला. स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपटासाठीचा सुवर्ण कैलाश पुरस्कार कन्नड चित्रपट परज्जा या चित्रपटाला प्रदान करण्यात आला. 1 लाख रुपये, सुवर्ण कैलाश स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. याच चित्रपटातल्या भूमिकेसाठी प्रज्वल कोल्हाळ याला तर सॉंग्स ऑफ फॉरगॉटन ट्रीज या चित्रपटातल्या भूमिकेसाठी नाज शेख याला रौप्य कैलास पारितोषिक प्रदान करण्यात आलं. मराठवाडा शॉर्ट फिल्म स्पर्धेत मुक्ता आर्टिकल 21A हा सर्वोत्तम लघुपट ठरला. दिग्दर्शक सतीश धुडालमळ यांना 25,000 रुपये आणि रौप्य कैलास स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी आपली निवड झाल्याचं वृत्त निराधार असल्याचं खासदार प्रफुल्ल पटेल यांनी काल सामाजिक माध्यमावरील संदेशातून स्पष्ट केलं. राष्ट्रीय पक्षाध्यक्षपदाचा निर्णय विहित प्रक्रियेचं काटेकोर पालन आणि संबंधित सर्वांशी चर्चा करून घेण्यात येईल असं पटेल यांनी नमूद केलं. दरम्यान राष्ट्रीय लोकशाही आघाडी NDA सोबत कायम राहण्याचा पक्षाचा निर्णय असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे. काल अजित पवार यांच्या अस्थिकलश पूजनावेळी ही बाब स्पष्ट करून तटकरे यांनी विलीनीकरणाच्या चर्चेला पूर्णविराम दिला. छत्रपती संभाजीनगर इथं काल इंटॅक या संस्थेच्या वतीनं इतिहासकार राश्री मोरवंचीकर यांना श्रद्धांजली सभा आणि त्यानिमित्त व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. राज्य पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे संचालक डॉ तेजस गर्गे यांचं छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले जागतिक वारसा नामांकनाचा प्रवास या विषयावर व्याख्यान झालं. आपल्या राज्याला जागतिक पातळीवर घेऊन जाण्यासाठी सर्वच यंत्रणांचं सहकार्य आवश्यक असल्याचं गर्गे यांनी यावेळी नमूद केलं. राज्यातल्या किल्ल्यांचा युनेस्कोपर्यंतचा प्रवास त्यांनी सांगितला. मोरवंचीकर कुटुंबियांसह प्रसिद्ध नाणेतज्ञ अशोक सिंह ठाकूर आणि इंटॅक या संस्थेचे समन्वयक मुकुंद भोगले यावेळी उपस्थित होते. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. केंद्रीय अर्थसंकल्पातून गरीब वंचित आणि समाजाच्या प्रत्येक घटकाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणार अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन आणि अर्थसंकल्प हा 2047 विकसित भारताच्या गरुड झेपेचा सशक्त आधार पंतप्रधानांकडून अर्थसंकल्पाचं कौतुक. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.